hits 93.5 Red FM वर 10:47 वेळ मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत आणि मॉर्निंग नंबर वन मध्ये नाशिक. आज आपण पाणी बचतीबद्दल बोलतो आहोत. यु नो गप्पा गोष्टी सोल्युशन्स या सगळ्या गोष्टी तर आहेतच आहेत. आपल्याला लहानपणापासून पाणी कसं वाचवायचं हे चांगलंच शिकवलं गेलं आहे. पण जरा आता ना तुमच्या हातातली जी काही कामं असतील जरा बाजूला ठेवून जरा हे ऐका. एक मुलगा इतकं सुंदर कार्य करतोय स्वयंप्रेरणेने का? कोण आहे हा मुलगा जरा ऐका.
गुड मॉर्निंग सर, मी कैलास पिंजारे बोलतो.
कैलास पिंजारे जी काय करता आपण आयुष्यात?
मी ड्रायव्हरचं काम करतो गाडीवर.
वा वा, बोला बोला काय उत्तर द्याल आपल्या आजच्या प्रश्नाचं. काय कोण व्ह्यूज आहेत तुमचे पाणी बचती संदर्भात?
सर मी काय म्हणतो, मी एक स्पीकर लावायला गेलो होतो ते पाणी धुताना लोक त्याच्यावर तिथे ना माझं म्हणणं आहे की ते काचेचे ग्लास आणि पाटल्यात पाणी भरून सुद्धा ना ते नको आहे. प्लास्टिकचे ग्लास त्यांनी द्यायला पाहिजे लोकांना आणि त्याचे वेगळे पैसे घेतले तरी चालेल. पण ते लोक काय करतात ग्लास घेण्यासाठी एवढा पाणी सांडवतात.
अच्छा, हे स्टिकर लावायला म्हणजे नेमकं तुम्ही काय कुठलं स्टिकर लावायला जातात?
हे आपलं पाणी वाचवा म्हणून.
अच्छा, आणि हे तुम्ही स्वयंप्रेरणेने करता आहात?
हो.
बर, तुम्ही स्वतः जातात वेगवेगळ्या ठिकाणी आणि स्टिकर लावतात पाणी बचतीसाठी? बर बर, वा वा, क्या बात. सलाम आहे आधी तर तुम्हाला. आणि तुम्हाला असं का वाटलं की असं करावं आपण?
सर मी तिकडे मराठवाड्यात नाही. इकडे नको यायला बाबा यांच्यावर.
बर बर बर,
आता एक महत्वाचे झालं की आपल्यावर जे आता गुजरचा प्रश्न ते इकडेवर नको व्हायला.
फार सुंदर विचार आहेत तुमचे. आणि हे तुम्ही कुठे कुठे जाऊन करतात?
पूर्ण हे आपले भाजीकारी प्रेमोची चौकात
नाशिक. एक साधस ड्रायव्हिंगचं काम करणारा माणूस खऱ्या अर्थानं उद्याचा दिवस कसा असेल, खऱ्या अर्थानं माझ्या पोटापाण्यासाठी मला कष्ट करायचे आहेत, या सगळ्या विचारांमधून माझ्या मराठवाड्यामध्ये जी परिस्थिती आहे ती इकडल्या लोकांना भोगायला नको म्हणून पाणी बचतीचे स्टिकर्स तयार करून कैलास पिंजारे लावतात जागोजागी, लोकांना प्रेरित करतात पाणी वेस्ट न करण्यासाठी. खरंच सलाम, खरंच सलाम, खरंच सलाम. यु नो आत्ता सध्या मॉर्निंग नंबर वन ऐकणारी ती लोकं जी खरंच स्वतः होऊन अशी काहीतरी पावलं उचलता येतात त्यांनी प्लीज जरा कॉल करा, लोकांपर्यंत तुमचे हे सगळे प्रयत्न पोहोचू देत, जेणेकरून आम्हालासुद्धा इन्स्पायर व्हायला होईल, आम्हालासुद्धा तुमच्या कार्यामध्ये हातात हात घालून पुढं जाता येईल, तुम्हाला थोडीशी मदत देता येईल आणि समाजाला जागृत करता येईल. सुपरहिट्स 93.5 रेड एफ एमवर. खरंच खरंच नाशिक प्रेरणास्थान आहेत रे ही अशी कैलास सारखी लोकं आपल्यासाठी. सुपरहिट्स 93.5 रेड एफ एम बजाते रहा.